अस्माकं नृहरे हरे तदा सुकार्यं कार्यण्य प्रलयर्कायि तत्प्रभा हरिकथामृत सार गुरुगण करुणदिंदा पणित पेळुवे परम भगवत भक्तरिदना दरदि केळुवदु जितं तवकन सरे रे तदा सुकार्यं करेण இப்ப நெக்ஸ்ட் அந்த காய் சங்கத்த ஏ பத்தியால வெறும் விதாந்த அர்த்த கரெக்ட் ஜாத்தா ஏ பத்தியாலும் புள்ள வருஷாச்ச கண்டினியேஷன் முன்னே காடிங்கனா म्हणजे काय म्हणजे ये पद्य कसा आहे म्हणजे गुणि गुणगळोळगिद्दु गुणि गुण नेनिसुवनु गुणबद्धनागदे गुणज पुण्य पुण्य फल ब्रह्मादि चेतनके ಉಣಿಸು ತವರೊಳಗಿದ್ದು ವೃಜಿನಾದನ ಚಿದಾನಂದೈಕ ದೇಹನು ಕೊನೆಗೆ ಕೊನೆಗೆ ಚರಾಚರ ಬುಕ್ಕೆ ನಿಪ್ಪ ನವ್ಯಯನು ಅಂತ ಚರಾಚರ ಜಗದ್ ಬುಕ್ ಎನಿಪ ನವ್ಯಯನು ಅಂತ ಕಾಯ್ ಮಂತಾತ್ ಮಂಜೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಕಾಯ್ ಅನ್ನತ ಅಮ್ಮ ಎಡತ ಕಾತ್ ಯೋನ ಸ್ತ್ರೀ ನಪುಂಸಕ ತೆಗ್ಗಿ ಪಾಯ್ಲೋನ ಏನೇನೇಮೋ ಸೈನ್ಕ್ಲ ಸೇವಟಿ ಯೋನ ಶ್ರವಣನಯನ ತೆಗ್ಗಿ ಪಾಯ್ಲ ಇಂದ್ರಿಯಾಸ ಇಂದ್ರಿಯಾಸಗ್ಗಿ ಕಾಣಿಂಗ್ಲ ಇಂದ್ರಿಯಾಸಗ್ಗಿ ಕಾಡಿಂಗ್ ತಕ್ಕೂನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಯ್ ಮನಸಾಯ್ತೆ ತಮ್ಗೆ ಗುಣಿ ಗುಣಗಳೊಳಗಿದ್ದು ಅವನು ಅಮ್ಮಿ ಆಚಾರ್ಯ ಸಾಂಗಲ್ತೆ ಗೀತಾ ಭಾಷ್ಯ ತೆಗಿ ಪಾತಾನ ಗುಣಿ ಗುಣ ಮನಾಚ ಗುಣ ಮನಾಚಾಲ ಬರೂ ರೀತಿ ಅಂತ ಬರೂ ಅರ್ಥ ಸಾಂಗ್ತಾತ ಗುಣ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಗುಣಿ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಪೈಲ ಗುಣ ಮಂಜೆ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ನು ಕಾಡಿಂಗ್ ಅಲ್ಸ ತೆ ಗುಣ ಅಸಾಚ ಗುಣಿ ಹೋತ ಕೋಂತ ಕೋಂತ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಹಾಕಿ ತೆ ಗುಣ ಜಾಲ್ರ ತೆ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಕೊಟ್ಟ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟತೆ ಎವಡ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಇನ್ ಕೋಂತ ಟಿಕಾಣಿ ಮೂ ಎಕ್ಸಾರ್ಕಸ್ತಕ್ಕಿ ತಲ ಗುಣಿ ಅಂತ ಗುಣ ಮಂಜೆ ಕಾಯ ಮಂಜೆ ಸಾಂಗ್ತಾ ಪುಳ್ಳ ವರ್ಷಾಂಸು ಶ್ರವಣ ನಯನ ಗ್ರಾಣ ಸ್ವಗ್ರಸನ ತೇವನ ತೇಮ್ರಿ ಇಂದ್ರಿಯಾಸ ಮುನಂತಮಿ ಕಾಡಿನ್ ಕ್ಲಾಂತ ಮಂಜೆ ತೇ ಇಂದ್ರಿಯಾಸ ಗಿನ ಸುಮಾರೇವನ ಗುಣಿ ಹೋತ ಮಂಜೆ ಆತ ಇಂದ್ರಿಯ ಮಂಜೆ ಕಾಯ ದೋಳೆ ದೊಳೆ ದೊಳೆ ಮನಾಚಿಂದೆ ಚಕ್ಷು ಇಂದ್ರಿಯ ಮನು ಮಂತಾತ ಮನಿಂಗ ಅಂತ ಚಕ್ಷು ಇಂದ್ರಿಯ ಮನಾಚ ಗುಣಿ ಹೋತ ಗುಣಿ ಜಲ್ರ ಜಾಸಾಚ ಕಾಯ ಗುಣ ಕಾಯ ದೋಳೆಚ ಗುಣ ಕಾಯ ದೋಳೆಚ ಗುಣ ಕಾಯ ಮಂಜೆ ದೋಳೆ ಪಾಣ ಏಕಾಚ ಕರ್ತವ್ಯಗಳ ಕಾಯ್ ಕಾಯಿ ಕರ್ತನೀತೆ ದೋಳೆ ಕೂಡ ಕೌಂತ ವಸ್ತು ಅಸ್ತಕ್ಕಿ ತೆ ಪಾತ ತೆ ವಿಷಯ ಕಾಡು ಅಂತ ಪಾಟಿ ತವಡಚ ಕರ್ತ ತಸಚ ಏಕೆಕಾಲಿ ಗುಣಿ ಏಕೈಕ ಗುಣಿ ಮಂಜೆ ತೆ ಇಂದ್ರಿಯ ಇಂದ್ರಿಯಾಲ ಸಾಚ ಕೆಪಾಸಿಟಿ ದೋಳೆ ಮಂಜೆ ದೋಳೆ ಅಂತ ಪಾಣ ಮನಾಚ ತೋಂಡ ಮಂಜೆ ಬೋಲ್ನ ಮನಾಚ ತೋಂಡ ಮಂಜೆ ಜೇವನ ಮನಾಚ ಕಾನ ಮಂಜೆ ಐಕಾಚ ಎಮ್ರಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕರಾಚ ಏಕ ಅದೇ ಕೆಪಾಸಿಟಿ ಹೈಕಿ ಕರಾಚ ಪಾಯಾಚ ಕಾಯಾಚ ಬೋಲಾಚ ಚಾಲಾಚ ಕಾಡಿಂಗಾಚ ಎಮ್ರಿ ಸಾಚಾಲಗಿನ ಗುಣ ಮಂತಾತ ಗುಣಿ ಮನಮಂತಾತ ತೇ ಕರ್ತ ಕಾಡಿಂಗ್ತಾತ ಅಂಕೆ ಕರ್ತ ಕಾಯ್ ಕಾಡಿಂಗ್ತಾತ ಮಂಜೆ ಗುಣಿ ಗುಣ ಅಮ್ನು ಸಾಂಗಾತ ಗುಣ ಅಮ್ನು ಸಾಂಗ್ತಾನ ಅಂಕೆ ಕರ್ತ ಯೋ ಭಗವಂತ ಅಂತ ಕಾಡಿಂಗ ಜತಂ ಭಗವಂತ ಅಲ್ಲ ಚೌಡಿ ಅನ್ವಯಕರ ಜತಂ ಭಗವಂತ ಅಪ್ರಾಕೃತ ಗುಣ ಗುಣ ಭಗವಂತಮ್ನು ಎತ್ತಾನ ಗುಣಿ ಗುಣ ಎವಡಿ ಏಕ ಚುಂಜತತೆ ಚೌಟಿ ಅಂಕೆ ಚೌಟಿ ಜೀವ ಅಮ್ನು ಕಾಡಿಂಗ್ ಅಲ್ತ ಜೀವ ಅಂತ ಸಜೀವ ಸ್ವರೂಪ ತಜಮಳಚಕ್ಕೆ ಮಾಲ ಎವಡ ಕಾರ್ಯ ಹೊತ್ತ ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಕಸಿ ತಜಮಳಚ ಎವಡಿ ದಟ್ ಈಸ್ ಅ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ನು ಹೊತ್ತ ಸೊ ಗುಣ ಮುಂಜೆ ಕಾಯ ಚೊಕ್ಕೊಟ್ ಲೋಕ ಮುಂಜೆ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣ ಅನ್ನು ಸಾಂಗ್ತ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣ ಮುಂಜೆ ಕಾಯ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣಿ ಸಾತ್ವಿಕ ಮನುಷ್ಯ ಗುಣಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಜ್ಜೋಳ ಸಾಚು ಗುಣ ಕೋಂತ ಜ್ಞಾನ ಮನಾಚೆ ಗುಣ ತತ್ವಜ್ಞಾನ ಯಥಾರ್ಥ ಜ್ಞಾನ ದೇವಾಲ್ ಗುರು ಕೋಂತ ವಸ್ತು ಕಸ ಹಾಯಕಿ ತಸ ಸಮಿಂಗ್ ಆಚಮನ ತಜ ಗುಣ ಹೋದ ಸೇಟಿ ರಾಜಸಿಕ ಅವನು ಮನಾಲ್ ತಮ್ಮ ತಜ ಕಾಯ ಹೋತ ಎಫ್ ಟಿ ಸಿ ಅಸ್ತ ಎಫ್ ಟಿ ಸಿ ಅಸ್ತ ಮಿಶ್ರಮನು ಅಸ್ತ ತಜ ಗುಣ ಸೇಟಿ ತಾಮಸಮನು ಕಡಿಂಗ್ ಅಲ್ತಮ ತಜ ಗುಣ ಕಾಯ ಹೋತ ಮಂಜೆ ಕೆಮ್ಮಿ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನ ಚಸ್ತಲ್ಲ ಸೇಮ್ರಿ ಗುಣಿ ಗುಣ ಮನಾಚಾಲ್ ತೇ ಅರ್ಥ ಎಮ್ಮಿ ಕಡಿಂಗ್ ತದನಂತರ ಏಕಲಯರ ಅಂಕೆ ಏಕಲಯರ ಅರ್ಥ ಪೈಲ ದೇವ ಅಮ್ನತೆಯು ತತ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏಮನು ಪಾಯಲಂ ಸೇವಟಿಯೋ ಸಾತ್ವಿಕ ರಾಜಸ ತಾಮಸ ಅಮನಾಚ ತೇ ಅರ್ಥ ಅಂತ ಪಾಯಲಂ ಗುಣಿ ಗುಣಮ್ನು ಸೇವಟಿ ತೇ ಸಾತ್ವಿಕ ರಾಜಸ ತಂಚಿಗಿನ ತೇ ಸಂಸಾರ ಅಂತ ತೇ ವ್ಯಕ್ತ ಹೋಮ संसारांत संसाराला बलिंगतान काय करताय म्हणजे हे गुणगी व्यक्त व्हायचं आमच्या कर्मज्ञ व्यक्त व्हायचं जड प्रकृती म्हणून जड प्रकृती आमचं शरीर घेऊन देतो ते शरीराचं काय म्हणजे सत्वगुणाचं देह रजगुणाचं देह तामस गुण गुणाच्या सुट्टी म्हणून साजा झोप काय करतात म्हणजे जड प्रकृती त्याच्यामुळे याच हे आमच्या इंद्रिया स्थिरतात आमच्या इंद्रिया असं सेवटलं काडिंग सेवटलं काडिंग इंद्रिया असं त्याच्या डोळे डोळ्यांसून करायचं पाहणं म्हणायचं तो तवडत काठी ते लेयर्स काडिंग येतात येऊ टाकू गुणी गुणगळ ओळगे गिद्दू येऊन देव येऊन कोट आहे म्हणजे देव कोट आहे ज्यात व्याप्ती संधी करतात व्याप्ती कोट आहे म्हणजे आमचे डोळ्यांती आहे आमचे डोळ्यांत आहे डोळ्यांत कुठ नो आम्ही कोण तर फावितो की फायाच्या फाविवाचे तोच फाविवा आम्हाला तर आम्ही फायाचे पदार्थ जे असते की ते फाण म्हणायचे एक क्रिया आम्ही फायाच्या मनाच्या तो छाय म्हणून सांगतात एक हे ताट आम्ही चेंबीन चेंबरी म्हणत नाही आमचे डोळ्यांत आहे फायाचे ऍक्ट ऑफ सीईंग म्हणतो की ताज्यान तीन तोच बसला आहे ताज्यान कुर्त नो ते डोळे म्हणजे ते डोळे आमचे 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 आमच्या कर्माला अनुगुण म्हणून ते डोळे आलाय आमचे डोळे घेऊन पाहिलं कित्येक दपा चोकट देवाचं पाहणं देवाचं करणं करत कित्येक दपा येऊन आमच्या डोळे येऊन काय करत ते पुढल्या पुढल्या संधी पुढल्या वर्षान पाहिलं कित्येक दपा कोण कोण पाहत आणि किती घेऊन पाहत एवढी करत कित्येक दपा उदंड क्रूर म्हणून येऊन राग तंब आणि डोळे तंब तंब करिंग दुसऱ्या शेकमध्ये पाहणं जळ कपडे एवढी घेऊन बरोबर असत सात्विक राजस तामस ते अमरी आमचे आमच्या कर्मा जोपत ते असत ते पुरत नाही इतके त्यांचे काय म्हणजे त्याला प्रेरणा द्यायचं त्यांचे पुढल्या वर्षांत पाळते तसंच काढिंग ते प्रेरणा द्यायचं असे चोकट प्रेरणा देवाले देवाचं पाहणं करणं ती अमरी काहीतरी करावं म्हणजे ते पुढल्या वर्षांसून तसंच काढिंग ते सूर्य चंद्र वाटे एवढी करी होतो त्याच्या मालकी वेड्या वंकडा पाहणं ते वेगळं काम करायचं चालतं तर मग काय करतो डोळ्यांचा बाणासुरा वाटे ते वेड्या वडा फावी होतो करी होतो एवढी करी होतो तो बाणासुरा आम्हाला खेळी होतो बाणा म्हणणार आम्हाला खेळी होतो डोळ्यांपासून ते पुल्लं पाहतो ते पोहते एक इंद्रियाले तसं किंगा ठेवून जेणं तर ते काय करलं देव एवढं एवढं लेअर शांती आहे तेवढी ते गिंग कराल ते एवढाले कारण जातो जडप्र देवता लोकांचं एवढाले मिंचून गेलते लक्ष्मीचे रूप श्री भू दुर्गा रूपांती असून तिने ते ते प्रेरणा देऊन ते अमरी करीतो शेवटी तोच गुणी गुणा म्हणायचं गुणी तीन तोच गुणा म्हणजे देवाच्या स्वतंत्र म्हणायचे गुण हा ते स्वतंत्रताला गुणा गुणील व्यत्यासच नाही देव देवाच्या गुणाला व्यत्यास नाही करता तोच दोन्ही पटीसून असून ते कार्य करतो म्हणाल एवढं सांगतात की कसं एवढं सांगत आहेत म्हणजे देवाचं देव एवढ्या ठिकाणी आहे म्हणायचं आम्हाला एक देवीवत आहे ते मरी एक ताट देव असून तर मग काय म्हणजे ते हल्लो हल्लो मी समजिंगता समजिंगता देवच करत आहे देवच पावित आहे देव यांच्या वाट आहे देव पावितो म्हणायचं का देव यांच्या वाटे ये देवता वाटे लक्ष्मी ते कर्णाचे आनंद सेवा सेवा रूप म्हणून लक्ष्मी करत आहे बाकी देवता सगळे नुसतं की आम्हाला उपकार करतात म्हणून कलिंग नाही ते त्यांचं त्यांचे साधना होत आहे आमच्या डोळ्यांत त्यांनी कसं बसविलं येईल म्हणजे ते त्यांचे साधना खराचे साधना देवाची प्रीतीला त्यांचे साधना त्यांनी करिंगच आहेत आम्ही आम्हाला आम्ही समजिंग आम्हाला थोडका अनुग्रह एवढी करतात तर तसं गुणी गुणगळ ओळगिद्दू तेवढी काय म्हणतात गुणी गुण नेणेसुवनू म्हणतात हे कसा आहे फवा देव वैजांतिकी असा करतात त्याला गुणी गुण नाम व्हायला आहे म्हणून सांगा काय हे त्यांचे काय अर्थ होत आहे आम्ही गे हाय आमचे आम्ही हाय आमचे डोळे आहे आमचे डोळ्यांत आमची करल त्या कर्मा जोक्त आहे त्या तत्वाभिमानी देवता आहे तर तत्वाभिमानी एवढी पहिला आहे त्याच्या देव बसलाय करता त्याला येऊन गुणी गुणा येणेसुवनो म्हणा का अर्थ देत बट झालं असाच स्थिती काय म्हणजे रिव्हर्स तो तसा करता येईल हे नाम घेत ज्याला का दास रस सांगतात म्हणजे केमीन अमाल कळलते वाटे कळणा ते सांगा अमाल कळलते काय म्हणजे आम्ही फाय तमचिस्का लोकांज आमचे डोळे असाच कळत डोळ्यांचं फायाच कळत सो अमाल कळलतेंचं कळणा त्याचे परिचय द्या त्याच के शिकून द्याचे मेथडॉलॉजी सांगतात गुणी गुण नेनिसुवा तल तेमरी एक गुणी गुणा म्हणून कसाल नाम म्हणजे येजान ते हाय करता म्हणतात बट ऍक्च्युली तो असा करता एवढाले गुणी गुणा बिकॉज एवढं शब्द एवढं एवढी देवांत फायनल सी एंड होम एवढा शब्द सर्व शब्द आमचे आचार्य सांगायचे एवढा शब्द एवढा वर्ण एवढांचून तोच प्रतिपाद्य होतो गुणी गुण नेनिसुवा आणखी काय विशेष म्हणजे एवढं तर का सांगितलं हुंगलक आमचे नाही व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतात गुणबद्ध नागदे म्हणतात या देव असाच काय म्हणजे या गुणांचं बद्ध होत नाही म्हणतात म्हणजे काय अर्थ म्हणजे आम्ही एक म्हणतो जड प्रकृती करायचे तर चालताल येऊन जड प्रतो अप्राकृत गुणी गुणा म्हणाची त्याचे गुणच होत त्याचे त्याचे नेचर होत नेचर त्याचे गुण त्याचे कर्म त्याचे रूप आहे ते अप्राकृत त्याला बंधा नाही बंधा म्हणजे काय बद्धा म्हणजे बाउंड बाय इट म्हणतो की ते मरी बद्धा बांधून तिवल नाही तर बांधून तिवाच कायनच नाही तो कसा पजे खेळूया तो स्वतंत्र म्हणा एक असतं अंके करतं काय म्हणजे आमचे लेवल आले ताना आता मला देव डोळे दिलाय डोळे काय करते आवडत का डोळे वाटे फाहतो म्हणाच कळलं मला डोळे वाटे फाहतो डोळे वाटे करतो डोळे वाटे एवढी दिसता म्हणायचं ते डोळे वाटे खायाल होत का आम्हाला नाही तोंडा वाटे आम्हाला तोंडा वाटे फायाल होत का होत नाही म्हणजे काय पुढं सांगाल ते 2 वर्षांत असेल ते इंद्रिया ते गुण ते काढी घालतं एकेकी बद्ध म्हणून आहे आमचे डोळे पाण एकच करल त्यात बांधून वाटलाय देव वेगळा काय करत एक्सेप्शनल जीनियस ते वेगळं तिंगा सामान्य मी एवढं दनी ना डोळे वाटे पाण एकच त्यात बांधून घालटकलाय देव डोळे तू फायला चूज करूया मग घालटकला काय करता बद्ध झालाय वेरस देव काय झालाय म्हणजे देव आमचे डोळ्यां हाय म्हटलं गुणी गुण दोन्हींची हाय म्हणतो त्याच्यात असून तो बद्ध झाल नाही म्हणतो म्हणजे काय आमचे डोळ्यांत साची देव आहे की हे सूर्यनारायण नारायण म्हणाचे देव आहे की तो काय करतो म्हणजे त्याचे डोळे नाही आमचे डोळ्यांत त्याचे डोळे चिवलाय म्हणून चूके आमचे डोळ्यांत तो हाय त्याला तो कसा हाय म्हणजे कर चरणादींची एवढा अवयव एवढा सर्व लक्षण दोषरहित गुण सर्व गुणपूर्ण सौडांचे तो हाय डोळ्यांसुंपणी डोळे वाटे तो खाऊ या डोळे वाटे बोलूया काय पाहिजे तो करूया त्याला बद्दच नाही त्याला पुरतो त्याला तेमरी उपासना करते हे देवता लोक आहेत पण तात्विक देवता आता मला डोळ्यांत सूर्य बसलाय म्हणिंगांत तर सूर्य आले काय नाही सूर्य आमचे डोळ्यांत बसलाय म्हणजे डोळ्या म्हणून बसला नाही सूर्य आले ना एवढं तेजोमय रूपांत सांश जात बसून ते डोळे वाटे डोळ्यांत बसल ते सूर्य काय पजे करूया जर हे कामच करी आमचं त्याला थोड बंद आहे काय म्हणजे डोळे वाटे आम्हाला फायवाचे करतो करी आम तोच करी आम ते करतो बट तो एवढी कराल होईल त्याला त्याला सर्वांग सर्व रूप तवडीन आहे पूर्ती म्हणून आमच्यास का त्याला लिमिटेशन्स नाही तो अभिमानी देवता म्हणून तो बसलते लक्ष्मी तो काय नाही नारायणाचा येजस घेऊन घेते बट अस्वतंत्र तवड्याची ना चेमरी देवाल बद्दल हे मणिगा आम्हाला काय होत म्हणजे अमालीन चेमरी एक क्वालिटी देतो ना म्हणजे काय गुणबद्ध तर जालनी आमची इंद्रियांत घेऊन तो बसला एकेक दासर सांगायचे एकेक वरती काही आम्ही शास्त्र शिकायला म्हणायचं पूर्त नहो ते आम्ही बरोबर समजिंग एक दिस एक वेळ एक क्षण म्हणाल तर हे आमच्या डोळ्यांत तो बसलाय त्याला हे डोळ्यांत मला असा ते रेस्ट्रिक्शन कोणतीन त्याला नाही गुणबद्ध नागदे म्हणून आम्ही मणिंगू मणि एकदा मणिंगाल तीन तुया म्हण काय म्हणजे तर म्हणजे आम्हाला शेवटी काय होते आमचे स्वरूप हे भायारला डोळ्या म्हणून एक हाय आम्हाला म्हणतात शेवटी आमच्याला डोळे म्हणतात आमच्याला डोळे म्हणायचं మెంటల్ లైఫ్ అంతా అని ఎక్స్పీరియన్స్ కదా మీకు, అంటే జపకర్తానికి ధ్యానకర్తానికి కైకి యోచన కైంకాని తేన్ చక్కెర అంత తద్ది తసహోతం కైకి మణికానికి ఆన్సర్ల దోళే వాటే పాతో అమి చేయం మనాచి దోళే అంతా మెంటల్ లైఫ్ అంతా తల తలి మించుంది అంటే స్వరూప చేయమంతా స్వరూప చేయంత జాతాన్ని కాయ పుంజతం గుణబద్ధ నాగదేవును మన మణు 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 అమాల్తే దేవాచే స్మరణ యోయో అమాల్కి ఎమ్మతే ఎండి దే స్మరణ యోన తరల అత్త ఆరంభానికి ఎకరాముల కాయ పుంజత అమి మోక్షాలు గెలుతమ్మా అమాలైన ఏమి ఏకాచి దోళే మనకంటే స్వరూపాచి దోళే వాటే అమి చాలుయా పౌ చాలుయా బోలుయా ఖౌయా శివుయా ఎవడి తొరియాస్క సల్మున చే ముద్రి హాయ స్థితి ఎతమున దేవాల యథాయథా ఉపాస్తే తదైవ భవతి తి కేంద్రి ఏగి తా ఉపాసన అమ్మను దిగలేత అంటే సంసార అంత అమ్మ అంకి అంకి దేవా అంకి అంకి యా అంత బద్ధ హోతే గుణబద్ధ నాగదే అంత అమాలిన ఏ ఏ లెవెల్ అంత అంశ అంశ లెవెల్ అంత మీకు ఇంత కరల్సి విడోన్ దోళే అస్త కొద్దోళే వాటే పాతో కైకి లుగుడ పాతో నైతే కెమెరా కైకి టెక్ డివైస్ కైకి పాతాన దాంతో బద్ధ తీర్చుకో బంద కంటక్ట్ ఆంత సాక్షి దిశ ఉంది ఏ బందే కాంటాక్ట్ ఏ సంసార అంతే మళ్ళ గుణబద్ధనాగదే గుణాంత తేంతమి వేడ గుణ తామస గుణ రాజస గుణాంశం అంశ ఒరిజినల్ సాత్విక గుణ యాస్క సత్తాసాచ పదార్థాన్ సాచ దేవ దిశివాస్కపుని వాళ్ళు కంటాక్ట్ ఉన్న సాధనాంతి గుణబద్ధనాగదే ఏ దేవాలు తెమిరి సంథింగ్ అంటే ఎత్తి అమ్మాల్సే ఫలయం చేస్తా సో గుణబద్ధనాగదే సరి కాయకర్తో దేవ అంకి కాయకర్తో అమ్మను సంగ గుణబద్ధతో జాన్ని సరి కసాల్ పాత్ర బస్సులాయ అంత దోళయం కసాల్ బస్సులా అంతే అమ్మంట్లో సో దోళంత అంశ దోళంతో బస్ నాస్తే దోళేమన అసత్య అసత్రమే తే ఏక తౌడచ్ కామ్యే నహి ఏ ఏక అమి అసాచ కసాల అమి అసాచ ఏ దేహాంత మన శివల్సే అమల్ సాధన హోమ్ను శివలాయదే చేరతం కాయకర్తో అమల ఏ దోళే వాటే ఫాయామల కోడుకోణగ్గి అంత ఫాయలాయపంత అతే అమి పాత అత అమి పాతాయమనిగా మీ దోళే వాటే కైకి పాతాయ్ మీ తోండా వాటే కైకి బోలతాయమని మీ తోండా వాటే బోలసల్ శబ్ద అంశం కైకి కార్య హోతాయ్ దోళే వాటకి కోంత వాటే కరంటే కార్య హోతాయ్ ఏ కార్య జాత్ర తల సమస్య కథ ఇక పుల ఉగుతకి కేమి అంశ అంతఃకరణ అంత ఇక పుణ్యమున అదృష్ట అంత దోళలు దుస్తునితే అమికరాజ్ కామ అంత పుణ్యకి పాపకి ఏమన్నా మన దోళాలు దృష్టి కట్టా అంత అదృష్ట అదృష్ట నోతే అదృష్ట ఏమంటా ఏ అంశ మన అంత అంతఃకరణ అంత ఇక పులమణి ఇక పుల మొగ్గ ఇక మళ్ళీ పూచ మొగ్గు అలా ఎక్క తొడుక్క ఉగుతాం అందరి పుణ్య జాగ్రత్త ఉగుతతే అమి పుణ్యం అయితే చొప్పట్ కైకి హరికతామృత సారతే గీసాంగ్తాన్ కైకి చొప్పటేత చొప్పట్లు మీకరాస్త మీకరాల మళ్ళీ చెప్తే మళ్ళీ కొనికేట్ల కరీవులైతే ముందే కాయ హోతా మత బోలాచంత దేవావర్ మత దేవా శబ్ద కైకి తోండావట గుసల మంజే కత్త యోన అగ్నిదేవ స్వాహాదేవి బరోర్ ఉచ్చారణ తెగిం బరోర్ ఆలా ముంజే స్వాహాదేవి అగ్ని చ బాయిల స్వాహ మొత్తం తజ బరోర అగ్నిదేవ అగ్నిదేవాచ ఏక ప్రసాదాంతి అనుగ్రహాంతి ఏక మాది శబ్ద జోడన కరు బోలాస్త జాల తేకేకస్త కాడింగ జాంతత బోలా ముంజే యోచనాకరామ మన్న మన్నాచ దేవతాసేత మన్న యోచనాకరామంజే బొరవర్ బుద్ధి బోల సాంగా ముంజే ఈ సాంగాత్తు మనం సమజామ చే శాస్త్రాన్ బొరవర్ అసామ ఎవడగ్గి ఇన్వాల్వ్ అవుతాయి వెగల తోండాంశం ఆరం కరున ముఖ్య ప్రాణాత కాదు మంచిగా కసాలు ఏకేకస్కజం భారతీదేవి అమ్మ వాక్మనాచాల వాగ్దేవి సరస్వతి అమ్మ వాక్మనాచాల లక్ష్మీదేవి ఏమ సతి వాక్మనాచాల స్త్రీ రూపం నుంచి వస్తే నారాయణ హైగ్రీవ రూపాంశి నారాయణాచి ఉంచాం వస్తే తౌడా దాచి హోతస్త పోతుస్తాం కాయ హోత దేవాలకి ఎంత పుణ్య పాప అయిక దేవాలకు ఆయన అంశం తలకి ఏం ప్రయోజనం అయిక ప్రయోజనం అయిక నయించినాయి లక్ష్మీల దానికైతే లక్ష్మీ ఆత్మకర సదేతమ్మ దేవ కాయకత్వం లక్ష్మీల ఏ దేవాల సేవా కరాచాంత సంతోష దేతమ్మ దేవ చిల దేతం చిల పుణ్య పాపం చిలమంతే తిజేతిజాంత ఆంశాచ బగె బగే నూతన కాణుత తే కరాచ తిజాంతసం కరీవుతో చెవిటి వాయుదేవరు వాయుదేవత వాళ్ళు మెయిన్స్ అతని బోలాం మంజే ఆంగాంత ప్రాణశక్తి పూజకి సౌండాంశం గోష్ఠి ఏమ మంజే ప్రాణశక్తి పద్యం నాచి కూర్చున్న బురవర కగలాంటి కానీ మేము పైకే కట్టాము కానీ తట్లేక కాకుండా బురవర క ఏమో బోలాసంత ఏకైక అక్షరీ ఏమంటే ఆంత సూంత వార ఏమో వార వార యోన వాయుదేవుడితో శక్తి హీట్ టెంపరేచర్ సమ వాయుదేవుడు శక్తి దేమ సజ్జోక్త జీవ తత్త కొట్ట కొట్ట శివంత కాయ కాయ అక్షరేకే తెగి ఇగి మీ కాయన వచ్చి కడుతుంది నృత్యకి బోలాస్తాయమి మంచి ఆంతస ఎవడో దేవతాలోక ఎవడో వర్ణామి ఎవడో దేవతాలోక ఏం కరతాయిత మాక్సిమం పుణ్యం వాయుదేవరు దేతాయిత తజనంత తజాంశం కాడు ఇక వాయుదేవరు చూరు కాడు మన్న మన్న భారతీ సరస్సులు మిళతీ రుద్రదేవరు మన్న చివరకి బోలాలు హోత సంగాపం మన్న మన్న అంత సాచితే బుద్ధి అంతే సంథింగ్ అంటే ఉమా ఉమా మహేశ్వర చేయకపోయే ఉమా మహేశ్వర జాలనంతర ఇంద్ర ఎవడాలి ఇంద్ర నియమనకరు అసలు ఇంద్రాల జామ ప్రతి స్వయం భూమును ఏ దేహ దేవుంటుకున్న ఏ దేహాన్ని బురోర్ల టికాని తోండత్యం సత్త ఎత్త శివంకర స్వయం భూమును చెప్పి అసలు ఫైలాంతర అగ్నిత కాదు ఎవడో దేవతాశాలి దేవుంటకు సేవుటి ఒక చూర నీ కరెల్తే కాయనే కదంటే చూరచ భిక్షామంతాట భిక్షాటన బ్రాహ్మణలోక భిక్షాగేముంది ఏచి భిక్ష మీకు భిక్ష కానీ గాల్తాత మాలే భిక్ష గాల్తాత ఈ చూరు 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 భిక్షాచ ఏకసా లిటిల్ డ్రాప్ మేక్స్ ఓషన్ మనసు తౌడ అమాలే ఉంజత అమాల అమాల తేజ్ తేజ్ కాడింగాలు వచ్చింది సో తౌడైన్ చేస్తాత మన తేస్తామంతా గుణజ గుణాంశు ఏ గుణాంశు అంశేక చొక్కట మధ్య మధ్య పుణ్య చొక్కట పుణ్యం అశ్లాసామ ప్రాచీన పుణ్య అశ్లాసామ తే బురోరు ఏ కాళాంత ఏ టైమ్ అని సాంగాస్తాము లేకపోతే గుణాంశు జ గుణజ అంటే గుణజ అంటే మధ్య శుభ పుణ్య శుభ పుణ్య సాత్వికయ్యేకంటే చూరు చారు అశ్లాసమ తజాంశు జ తజాంశు ఉగల్త పుణ్య చాలా పుణ్య పుణ్యం జ వాయుదేవరు అలాగి వాంట జమ పుణ్య జల అయితే మేతకి విడ విడ బోల్తేమని అంత తోండాంతకి శివ గాలి గోష్ఠాల తౌడత కాతి అగ్నిదేవ స్వాహాదేవి తాతి ఏంటో ఉంటుకు తని కాయ తర్వాత వాతాపిల ప్రేరణ ఉంటుంది సో వాతాపి కాయమణి తో వాతాపి కాయమణి తప్పత ఎవడత కాత అగ్ని తాతి తని కాయమణి తాత ఏ పొరీచ కర్మా జోక్త ఏ కాళాన్ తక్కువ జాత జోక్త దేవ ఏమల కరాసే జలాయ మీ కరివతాయ ఎవరి దేవచ్ మజాన్ తోటాకు కరివతాయ వాయుదేవుడు అటాం కరివతాయ తమను తే అనుసంధానాన్ని కర్తాస్ కర్తా తనాల్ తేన్ పుణ్య నీ విడవిడ బోల్లేమణింగా అంత అపశబ్దజ్ఞం గాలం శివాదేలయం త్వరలేస గాలం శివాదేలయం ఎక్కి కర్తేమణింగా అంత చెమ్రి చాడి బోల్న ఎగ్గి మీ కరల్తమ్మా అగ్నిదేవ సహాదేవిత తనాలు పుణ్యచత చెట్టు వాతాపి కాయ కట్ల తనాలు వేర సాకి కాయనై తో కాయమని ఇంట్లో ఏ యో ఏ ఏ పోర మజ ఏ బాయకో మజ హఠా కల్ల దేశ మల మల పప్పెట్టాస్క హుంగులి ఏ పోరి వాట ఏ బాయకో వాటే మీ ఎవడో వేడ ఖామి కరివుతాం పా మీ చెవడి కరివుతాం పా అమ్నాచ తోచ్ కరివుతాం మణింట్ల కత్త చాలా మాక్సిమం పాప జోంజెత్ చేటి కోనేంత నిజ తోండా వాటకి వేడ శబ్దేత రాగ తమ్మయత ఈ త్వరలాసి శివాదేన జలకపణ భోగాచి మీ కరాముల కాగుంజత మళ్ళీ ఇక చూరు పాపేత ఈ ఉడుసుకొచ్చి పర్వాణికి మీ తోండాలేస్తే శివాదేవి చొక్క మన చూరు పాపేతంది చూరు 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 మిళున తేచి ఓషన్ ఉంజత తేపుతున్నాం ఈ చూరు పాప కెమ్మయ్యతకి కాళ్ళ డాగ్ అసలేస్త ఏ డాగ్ ఆల్సర్ కాగుంజెత్తాం చంత కర్ణ అంటే పులో మళ్ళీ హులో ఉగుతా ఉగుతా అంటున్నాం అంటే మళ్ళీ హుల ఎగ్గిన జాడాంత కాళ కాళ హుం కందు ఘాణయాలర ముంజెత్తా అంత మళ్ళీ హుల జాసి ఘాణ ఎత్తేస్త అంత కర్ణ తెగి ఘణక 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 పుల ఉగునాస్త ఘణక ఘణక బుసుంజెత్త తెగి బస్తాం బస్తాం కాగుంజెత్త ఘణకముల దేవతా లోకస్తని తోడు దూరసుంజెత్తాత ఘాణీల సంతోష భుగం దైత్యజ్ఞ బుసుంజెత్తాత సో చూరు చూరు అంశ వెడవెడ మనల్ తిన్న అమల దైత్య లోకాంచ ప్రభాత్ జాస్తేస్తే తని అమల వేష వేష అమల అమల పప్పెటాస్క ఖేలివత వస్తాత ఆమె సంచయ జాంత పడున నాశిపోతుంది చేస్తాంతంతో గుణజ పుణ్య కోంత కాంకరీ వాయుంచు తత్వాభిమాని దేవత పుణ్యత आम्हाला येऊन काय येतं, पुण्य पाप दोन येतं की किती एकदा देवाच बोलत आहे, किती एकदा चाळी चुकारा टेमरी बोलतो, किती एकदा थोरल्या शिवाय एवढी आम्ही एवढी करतो, एकाच दिवसांतच करतो की ना आम्ही. तर आता पुण्य अपुण्य दोन्ही आम्हाला येतात. हे दैत्यच काय येतं म्हणजे अपुण्य, पुण्य पुण्य, पुण्य अपुण्य म्हणजे दैत्य लोकांचं, अपुण्य म्हणजे काय पाप, त्यांना पापच येतात. तेमरी देव आमचा आमचं बसून टाकून एवढी वायुदेवरू पंचायतीच्या वाटे एवढी करीवत असतो. गुणज पुण्य पुण्य फल, ते पुण्य पुण्य म्हणायचं ते आमच्या अंत आमच्या अंतकरणात ते की जीवच येतो. ते कसं आहे का डेपॉझिट मेच्युअर होत असतं, कोणतं कारण कोणतं कोणतं तुला केम उगवत म्हणून कोणाला कळतं सांगा. तेच माधुरी फुलं उगवतान, चोकट फुलं उगवतान वास पुढे ठेवून जातं. तेच माधुरी ते कोणतं काळांत ते एक हे होम की तम्म येऊन काय होतं फल येतं, ते अदृष्ट येऊन काय होतं ते फल असतं देतं. ते वी गो थ्रू विथ दॅट फेस, पुण्य पुण्य फल कोणाला देतं म्हणजे त्याच्या ब्रह्मादि चेतनके. ब्रह्मादि चेतनके म्हणजे तेच क्रमांक पुण्य म्हणायचं ब्रह्मादि ब्रह्म 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 आदि म्हणा शब्दांत ब्रह्म तात्विक देवतांची पुण्य देतो. अपुण्य यो आदि म्हणायचं अंत आदि चेतनके म्हणून म्हटलं म्हणजे जडाल पुण्य पाप म्हणायचं मी पण आदि चेतनके म्हणजे एवढं चेतनाले म्हणजे पुण्य अपुण्य दोन्ही आमच्याच कसं मनशांस देतो. तरी पाप म्हणायचं प्युअर पाप म्हणायचं दैत्यास करतो. ब्रह्मादि चेतनके ಉಣಿಸುತ್ತ ಅವರೊಳಗಿದ್ದು ಉಣಿಸುತ್ತ ಅವನು ಸಂಗತ ಹರಿಕತಾಂ ಸಾರ ಪೂರ ಈ ವರ್ಡ್ ಯೂಸ್ ಕರೆಕ್ಟ್ ಜಾತದ ಉಂಡು ಉಣಿಪ ಉಂಡು ಉಣಿಸ್ತಾನ ಉಣಿಸ್ತಾನ ಮುಂದೆ ಅಮಾಲ ದೇತನಿ ಪಾಯಲಂಕಿ ದೇವಚ ತೇಕ ಫೀಲಿಂಗ್ ಪುಣ್ಯ ಪಾಪ ಪೂ ಅಮಾಲ ದೇನ ಪೂರ್ತನೋ ತೆ ಪುಣ್ಯ ಪಾಪ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಕರಾಮಣಿ ಅಮಾಲ ಶಕ್ತಿಯಚನೆ ಅಮಾಲ್ನ ಲಕ್ಷ್ಮೀಲ ಶಕ್ತ ನಹಿ ಮಂತಾದ ಲಕ್ಷ್ಮೀಲೇ ಮಂತಾತ ಸ್ಪಂದಿತ್ತ ಅಶಕ್ಯಂ ಅಂತಾದ ಚಿನೇಕ ಪರ್ತಾಲ್ಪಣಿ ತುಲಿ ಶಕ್ತನೇ ಅಮ್ಮನ ಲಕ್ಷ್ಮೀಲ ದೇವಚ ಬಸಂ ಪರ್ತಿವಾಮನ ತಿಲ ಪರ್ತಿವಾಮ ಚರಿವಾಮ ಮಂಜೆ ದೇವ ಬಸಂ ಪರಿವಾಮ ಮಂಜೆ ಅಮ್ಚ ಪಾಡ ಕಾಯ ಹೋತ ತಾತಾಂ ತಾತ ತೇ ಅಮಾಲ ಸೋಚ ಖಾವಿವಾಮ ಅಮ್ಚ ಪುಣ್ಯೇನ್ ಸರಿ ಅಮ್ಚ ಪಾಪೇ ಅಮಿ ಅನುಭೋಗಾಮ ಮಂಜೆ ತೇ ಅನುಭೋಗಿಯು ತೇ ಏಕ ಫೀಲಿಂಗ್ ಸುಖ ದುಃಖ ಎವಡಿನ್ ದೇಣಾರ ತೋಚ ತೇ ತಾ ते कसाला कलिंगामे म्हणजे उणिस्तान म्हणून कलिंगालत अमालेन अमाल कष्ट काळ येतं कायकी येळ्र नाटा शनी म्हणतात अंक एक म्हणतात एकेकी येत प्रारब्ध सूचना म्हणतात येत अनपणी तो चेवडी खावीवतो म्हणजे देवा तूच अमाल खावीवत आयस म्हणायचे चिंतना द्यालर देव काय करतं नको अमाल खाळगाम आम्ही पाप केलो ये अमाले शनी दशा म्हणून दाखवला आम्ही आता कष्टीभोगाम ते हाय वास्तवच ज्याला हे कष्ट तो काय करतो म्हणजे ते सांगतात माय लेंकरू काय करत चुमना लेंकरू त्याला काहीतरी द्याल चॉकलेट कँडी रॅप घालून द्यायला असेल तर काहीतरी द्याल लेंकरू काय त्याला आमच्या मायाकडे देऊन टाकाल का म्हणजे त्याला ते ओपन करायला घेऊन काढणार कसंच काल रे ते कवरांची खाऊन टाकून पोटसोळे होऊन जात माय काय करते हळू माया छाती तूच दे म्हणून माया छाती देऊन टाकाल तर ಸೇಕ್ಸಿ ಮಾಯ ಎವಡಿ ಬೇಷ ಕಾಡು ಕೊಂತಿ ಬರ್ನೀತೆ ಪೋರ್ಷನ್ ಅಸಲ್ತ್ರೆ ಕುಜಿಕ ಕುಜಿಕ ಕೇಳ ಸೋಳುಂದೆ ಅಂಜೆ ತೆಗಿ ಬರ್ನಿ ತೆಗಿ ತೆಗಿ ಕಾಂಟಕು ಕೋನ್ ಬರಾಯಕಿ ಪಿಕಲಾಯ್ಕ ತೇಕ ಮಾಯಪ ಕಸ ದೇತೈಕಿ ತೇಸ್ ಮಾದಿ ದೇವಾಚಾತಿ ದೇವಾಚೆ ಉಂಡಿ ಉಣಸ್ತಾನ ಮನಾಚೆ ಚಿಂತನ ಅಮಲು ವರ್ಸ್ಟ್ ಪ್ರಾರಬ್ಧ ಟೈಮ್ ಅಂತಿ ದೇವಾಚೆ ಕಟೈಯೋನ್ ದೇವಚ್ ಕವಿತೋ ಮನಾಚೆ ಉಂಗಲ್ರ ತೆ ಕಷ್ಟಗಿ ಕಾಂಟಕುನ ಅಮಲ್ ಕೋಂತ ಬರೋರ್ಕಿ ತಸತ್ತೋ ಕಾವಿ ಉಂಟಕ ಮಾಯಾಸ್ ಕಾವಿ ಉಂಟಕ त्याचा उणिसुद्धा म्हणतात देव खात म्हणत देवच आम्हाला ते फल देणार फल अनुभव करायचं एक्सपिरियन्स तो आम्हाला स्वप्नान देऊन कान टाकूया हा कष्ट कशी आम्हाला ते कष्ट म्हणा फिलिंग नाही कान टाकूया ते तो कथा उणिसुद्धा अवर ओळगिद्ध आम्हाला सोडतच नाही तो आमच्या अंतच बसलाय व्याप्त म्हणून बसलाय तर व्याप्त आपता म्हणतो केवढं एक कारुण्यतल ಹೊತ್ತಕ್ಕೆ ರಿಮೋಟ್ ಅಂತ ಸುಂಪಣಿ ತೋ ವಿಲ್ ಕರಿಯಾ ಏ ಮೀ ನೈತ್ರಿ ವಸ್ತು ಅಸುಂದೇ ವಿಲ್ ಕರಿಯಾ ಓಡದಿನಿ ಅಮಾಲ ಎವಡದಿನಿ ಹಾತ್ ಸೊಂಟಕ್ತಾತ ಏಕ್ ವೇಳೆ ಎವಡಿ ಸೊಂಟಕ್ತಾತ ಅವಿ ಏಕಾಟ ಭೂಲೋಕ ಅಂತಲ್ಲ ಏಕಟ ಜಾಮತ ಸಲ್ಸಿ ತೋ ಅಂಶ ಬುರಾರಸ್ತಮ್ಮ ಗುಣಿಸುತ್ತ ಅವರೊಳಗೆ ಇದ್ದು ಅಂತು ಕೆಮ್ಮಿ ಅಂಶ ಅಂತ ಹಾಯ ಅಂತಾತ ಏ ಅಮಾಲ್ ಮನಾಂತ ಏತಾ 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 ಅಮಾಲ್ ಏ ಸಂಸಾರ ಧ್ಯೇ ಅಸಾ ಸಂಸಾರ ಜಾಲ ತಪ್ಪಿನ ಅಮಾಲ್ ತೇಕ ಧೈರ್ಯ ದೇತ ಏ ಮಲ್ಲ ಆಕ್ಚುಲಿ ಮಜ ಲೈಫ್ ಅಂತ ಮಲ್ಲ ಕಾಯ್ ಕಳ್ನಾ ಕಾಯ್ ಓ ನಾಮಾಚ್ ಕಳ್ನಾ ना होता है काय करना परफेक्ट झिरो म्हणून होता मी असं तर मग काही की एकाकी माझा सासरा पाप वराट झालाय म्हणून तसं बलिंग गेलाय मुळुंद विद्यापीठाला बलिंग गेलाय तसं माहुली विद्या माहुली गोपालाचार होते मला त्यांनी कोण म्हणून काय कळ केकल ब्राह्मण म्हणून नमस्कार कल्पा हेच मला सांगायचं त्याने कॉन्फिडन्स अँड डिफिडन्स म्हणून सांगू म्हटलंय ते तवडजी शास्त्र माहित असं सांगायला नाही ते नुसतं देव आंत आहे म्हणून तुझे म्हणिंगे देव हाय देव हाय देव हाय म्हणिंगे तुला तेच एका कॉन्फिडन्स येत इट विल किल युअर डिफिडन्स फक्त गेलसंग देव हाय म्हणिंगे तुला भेच असणार म्हणून एवढा सांगितलं दोनातलं काय मला काही तवडं काही कळलं नाही ऑस्ट्रेलियाला गेलं तर मग चार महिने चिलेंकरू फायंगाल कळणं काय कळणं लोक नव एवढी असताना भे म्हणजे भे इन ऑस्ट्रेलियाला नंतर का भे म्हणजे भे असल तम सडनशी सही आला कॉन्फिडन्स तुमकाने देव आमच्या अंत तवडेच कळायला वेगळं की काय कळलं नाही बट क्रमेण 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 तोड 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 कळत आलं त्याने म्हणाल अर्थ देव आमच्या अंत हाय म्हणून मी कलिंगा म्हणत म्हणजे देव हाय देव स्वतंत्र देव चेवडीन द्याल होईल वेगळं कोणाच्या काय काय आम्हाला नाश करायलाच होईना देव देव आमचे प्रारब्धा दोघ तेमरी करीतो ना देव हाय देव कापाडतो म्हणाचे देव त्याच अवरोळगे इद्दु म्हणतो आमच्या हाय हाय म्हणाचे मला एक अभय देत म्हणतात अवरोळगे इद्दु वृजिनार्दना म्हणतात वृजिनार्दना म्हणाल तर काय म्हणजे वृजिना म्हणजे वृजिना म्हणजे पाप म्हणतात पाप दुःख दोष एवढी म्हणतात वृजिनार्दना वृजिना म्हणजे दोष म्हणतात ते दोषाला कारण जास्त आमचे अज्ञान म्हणायचं ते मूल कारण असतं वृजिना म्हणाल तर आमच्या आमच्यांत फाचे अज्ञान म्हणायचे असतं कारण की वरल्यावर काढायचे आंत असते की नव्हते आता मूलत आम्हाला अज्ञान आहे करता अज्ञान म्हणच आम्हाला येऊन दुःख येत दुःखांसू आम्हाला रोग येत रोगांसून दुःख भय मोह एवढी येत आम्हाला ते वृजिना अर्धना म्हणजे ते अर्धना म्हणजे ते एक पापाचं निर्मूलन करतात म्हणजे काय नरसिंह रूपाला वृजिना म्हणतात वृजिनार्दना म्हणतात पाप अगदी काढायचं रूप ते म्हणजे कसाल विशेष म्हणून सांगतात म्हणजे आमच्या अंत माझे पाप मजांसून काढायचं ओळगे इद्दू म्हटलेत की नो ओळगे इद्दू म्हणजे काय ओळगे इद्दू म्हणजे ये देहांत मात्र नाही ये एक एक इंद्रियांत मात्र देव नाही आमचे स्वरूपांतच आहे आमच्या स्वरूप आंतच केमीन बसलाय परत अवरोळगे इद्दू म्हणतात अवरोळगे इद्दू म्हणजे स्वरूपांतच बसलाय सोडणास्त नरसिंहदेव बसलाय म्हणून आमच्या स्वरूपांत तो स्वरूपांत नरसिंहदेव कसाल बसलाय म्हणजे आमच्या त्याला मणिंकलो अंतर आमचं पाप अगदी आमच्या पाप पापाल कारण जे अज्ञान अगदी तो खाडत येतो म्हणतात त्याला तेवढं एक शक्य आहे म्हणतात नरसिंह म्हणायचं अंत आणखी काय म्हणजे पावा नरसिंहाला विशेष म्हणून म्हणतात आमचे नरसिंहाचे विशेष सिंहाच विशेष काय रात्री परी जंगल अंत घेऊन पळत त्याला काय कार्चिका घालीन खाल्ल्या फात जात का तार्क म्हणजे त्याचे डोळ्यांत रात्री पण बेश फात डोळ्यांत जात डोळ्यांत आम्हाला सवड शक्ती द्याल नी अनिमल किंगडम अंत तडक शक्ती जास्ती द्यालाय म्हणे डोळ्यांत त्याचा देव वृजिनार्दना म्हणजे ते ज्वाला असता मला केमी आमचं पेर डोळे तिंग पात आहे ते नरसिंह पात असो आमचं पाप गिन जळी उंट असतो वृजिनार्दना तर पुन्हा ऐकायला आहे की पुण्य पुण्य ब्रह्मादी चेतनेके उणीसू तवरोळगिद्दु म्हणजे आमच्या अंतर्थ नाही की दैत्यांत कलिंतीने बसलायकी तो कलिंती बसवते देवाला नरसिंहच बसलायकी अत्यंत वृजिनार्दन त्याचा दोष घेऊन काढतो का त्याचा दोष काढायला तोही चकटा हुंजतो की म्हणजे तत्त काय म्हणतात म्हणजे आम्हाला दोष काय सज्जनराल दोष काय अज्ञान म्हणायचं आम्हाला दोष अज्ञान वेड्यावड्या करायचे यज्ञ आम्हाला दोष होत त्याच दैत्यच काय होत त्याला हरिभक्ती यायला म्हणिंगा अंत काही की एक जन्मान काही की एक पुण्य त्याच्या दुर्योधना म्हणून उजळतमा कोणतं वंशांत उजलातो चंद्र वंशांत उजला द्रोण काय भीष्म काय एवढं भीमसेन देव त्यांचे बरोगे असून करू म्हणायचं एवढं तेवढे ते पुण्य एक पैकी एक चूर चार पुण्य काही कैलास असं वाटते की आम्हाला ते येऊन तर स्वरूप देत नाही देव तालयों ते दोष हरी भक्ति चौकट संगा ते संगत तो रियलाइज करल नहीं बट तेमरी कहीं थी चूर चार कहीं के अकस्मात से नहीं करल से सरले वाटे आ कृपाचार्य द्रोणा माटे करल से कि याग यज्ञ मुड़ा तालीन थोड़ी का चूर चूर कहीं थी एक अपुन ऐसा नहीं कि गुरु मंजे ते बोरोर कराचे पुरोहितान चे रेस्पॉन्सिबिलिटी तो हम लोग तले कहीं चूर चार पुण्य कहीं थी आला सल से उर्जिना अर्जना ते तला खान तक तो ते पुण्य कराल कारण जालते तत्वाभिमान पुण्य कराम जी एच 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 लेना चाहिए खाली यौन तो पुण्य कराम कह के पुण्य नो एक पौंड्री के आगे दुष्ट चिंतरान से ते कराल तब नहीं हाथा वटे खेला है कि नो करिया मंजे ते हाथा अंत इंद्र दक्ष असुम करी वाले कतन ते पुण्य पूरा तनाल नुंजता ये ला अनुसंधान ते काय नहीं करता वेद उद्देश्य अंक लगता है पाप पचता तो काय जला सिस्टर मुझे वृजिना अर्धना तला याच पुण्य घी तला दोष हुंजता के घी कांट करते अमाल कौन तो दोष की के तला गुना होता अमाल कौन तो गुना की के घी दैत्य आंसर दोष होता तो ऐसा दोष करना और वृजिना अर्धना तो ते वृजिना अर्धना उन्होंने दो ते घी कांट करता तनाली से अन्वय होता वृजिना अर्धना ಚಿದಾನಂದೈಕ ದೇಹನು ಅಂತ ಮುಂಜಿ ಎವಡ ಹಾಯ ದೇವಾಚ ಊಡ ಕಳಿಂಕ್ನು ಎವಡಿ ಹಾಯ ಅಂಕೆ ಅಕ್ಕಿ ಅಂತ ಪುನಾಯ್ ಸಹ ಕರ್ತಾ ತೆಗ್ಗಿ ನರಸಿಂಹ ತೆಗ್ಗಿ ಮಣಿಂಗು ಆಲ್ತ ಕೈಕೆ ಅಮಿ ಎಕ್ ಫಾಯಾಸ್ ಕೈಕ ಹಾಫ್ ಮ್ಯಾನ್ ಹಾಫ್ ಲಯನ್ ಕೇಂಬ್ರಿ ಅಮಿ ಕೊಟ್ಟ ಮಣಿಂಗ್ ತೋಸೆ ಉದಂತ ಚುಕ್ಕು ಜೊತ ಕಾಮಂಜೆ ದೇವಾಲ ಪ್ರಾಕೃತಿ ತೋ ನಮೃಗಂ ನ ಮಾನುಷಮ್ಮನು ಅಂತ ಭಾಗವತ ಅಂತ ತೋ ಮೃಗೈ ನೃಹ ಮಂಜೆ ಮೃಗ ನೋ ಮಂಜೆ ಮನುಷ್ಯಮ್ನ ಅರ್ಥನೋ ಹೀಸ್ ವಿಲಕ್ಷಣ एक मृगांत साच कौन तो क्वालिटी इन तला नहीं तेज माद्री मनुष्यांत साच कौन तो क्वालिटी इन तला नहीं न मृगम न मानुषम न मुंतात तेमरी तेमरी तो वेगला मना किसका कलिंगा मना देव वेगला मनो कलिंगा मना तेता मुंतात पुने चिदानंदई का देह नो मुंतात चिदानंदई का देह नो मना 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 देते देवियों अप्राकृत ते नरसिंह रूपी ने अप्राकृत मना अस्नार ಅವನು ಸಂಕಾತ ಚಿದಾನಂದ ಚಿದಾನಂದೈಕ ದೇಹನು ಅಂತ ಏಕ ದೇಹನು ಅಂತ ಏಕ ಮುಂಜೆ ಏಕ ಮುಂಜೆ ಏಕ ಮುಖ್ಯ ಮನಾಚ ಅಂಕೇಕ್ಯೋ ತಲ ವ್ಯತ್ಯಾಸನೆ ಕೊಟ್ಟ ಸಲಿಂತೋ ಏಕ ಪ್ರಧಾನ ಮನೋಹಯ ತಜ ರೂಪಾಂತ ವ್ಯತ್ಯಾಸ ಚನಹಿ ಮನಾಚ ಚಿದಾನಂದ ಏಕ ದೇಹನು ಮನಾಚ ಏಕ ಮುಖ್ಯ ಮನಾಚ ಕಡಿಂಗ ಚಿದಾನಂದೈಕ ದೇಹ ಅಂತ ಏಕಾಚ ಬೆಗಳ ಕಾಯಿ ಕೆಮ್ಮಿನೇ ಮನಾಚ ಅವಧಾರಣ ರೀತಿ ಕಡಿಂಗ ಚಿದಾನಂದೈಕ ದೇಹನು ಚೌಡಿ ಕುರು ಕಾಯ ಕರ್ತೋ ಮುಂಜೆ ಮುಂತಾತ ಕೊನೆಗೆ ಕೊನೆಗೆ ಚರಾಚರ ಬುಕ್ ಏನಿದೆ ಚರಾಚರ ಮುಂಜೆ ಸೇಟಿ ಪ್ರಳಯ ತಾನ ಚರ ಅಚರ ಮುಂಜೆ ಮೂಬಲ್ ಇಮ್ಮೂಬಲ್ ಎವಡಾಲಿ ಕಾಯ ಕರ್ತೋ ಮುಂಜೆ ಜಗದ್ ಬುಕ್ ಜಗದ್ ಬುಕ್ ಮುಂತಲ ದೇವಾಲ್ ವಿಶೇಷ ನಾಮ ಕಾ ಮುಂಜೆ ಎವಡೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಜಗತ್ ಮುಂಜೆ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ದ ಏ ಪೂರ್ತನು ಜಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಲ್ ಪೂರ್ತ ತತ್ಸ ಜಡ ವಸ್ತು ನಹಿ ಎ ಜೀವ ಎವಡಾಂತ್ಯ ಅಂತ ಕಡಿಂಗ್ ತಕ್ತೋಮ್ನ ಎ ಜಡ ದೇಹ ಗಿಂ ಕಡಿಂಗ್ ಕಸಮ್ನ ಸಂಕಾತ ಏಕಾದಶ ರುದ್ರಾಲ್ ಕಡಿಂಗುನ ತೆ ಪಾಯ ಅಂತ ಗಾಲಿಂಗ ಗೊಲುಸು ಮಂತೋಂ ಪಾತ ತೆಮ್ರಿ ಗೊಲುಸುಸ್ಕ ಏ ಪಾಯ ಉಜೋಪಾಯಾಲ್ ಸಹ ದಾವಪಾಯಾಲ್ ಪಾಂಚಮ್ನ ಗೊಲುಸುಸ್ಕ ಗಾಲಿಂಗ್ ತಕ್ತೋಮ್ನ ತೆ ಚತುರ್ಮುಖಾಜ ಪದ್ಮ ಪುರಾಣ ಅಂತ ಚತುರ್ಮುಖಾಚ ದೇಹ ಕಡಿಗು ಪಟ್ಟಿಸ್ಕ ಬಾಂಧಿಂಗ್ ತಕ್ತೋಮ್ನ ಜಟಿ ಆದಿತ್ಯ ಸಸ್ಯ ಗಳಾಂತ ಗಾಳು ಬಾಂಧಿಂಗ್ ತಕ್ತೋಮ್ನ ತಂಚ ದೇಹ ಗೇ ಕಾಡು ಕರಿಯು ತಂಚ ಜೀವಾಲಿಗೆ ಆಂತಿ ಊಡಿ ಕಾಡು ತಿಂಗ್ ತಕ್ತೋ ದೇವಾಲ್ತೆ ಕಾಯ್ ವೈಷಮ್ಯ ಕಾಯ್ ಏಕ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಟಚ್ ನಹಿಮ್ನು ಮಳಲ ಮನೆಗಳ ಮಾಡಿ ಮುನ್ವಾಲ ಪಂತೆಮ್ರಿ ತೀಸ್ ಅಂತ ದೇವಾಲ ಕಾಯ್ ಅಂಚ ಅಂತ ಕೋಂತ ದೋಷ ಅಮಿ ಸೃಷ್ಟಿಕರಲ್ತೆ ಕಿಮ್ನಾಚ ಅಭಿಮಾನಕ್ಕೆ ತೆಗಿಂಗ್ ಕಾಯ್ ನಹಿ ಸಂತಾತ ಕೊನೆಗೆ ಚರಾಚರ ಬುಕ್ ಚರಾಚರ ಜಗದ್ ಬುಕ್ ಜಗತ್ತಾಲ ಕಬಳೀಕರ ಕೊಡು ಇವಡಿ ಕಾಡಿಂಗಾರ ಎಣಿತ ಅವ್ಯಯನು ತಜಾಂತ ಅವ್ಯಯ ಕೆಮ್ಮಿ ತಜಾಂತ ವ್ಯಯ ನಾಶ ಕೆದ್ದಿ ಎವಡಾಲೆ ಅಂತಳಿಂತೋ ತಲೆ ಕೆಮ್ಮಿ ನಾಶನೇನು ಏ ಭಗವಂತಾಚ ವ್ಯಾಪ್ತಿ ಉದಂಡ ಬೇಷತ್ತ ಸೈಂಕ್ಲಾತ್ಮನಾಚಂದ್ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.